तशी मी चार चव घेतलीच बुद्धीन जेमतेम दिसायला बेताचीच मी रस्त्यान जाते तेव्हा कुणीही माझ्याकडे वळून पाहत नाही मी विनोद केला तर कुणी खोट सुद्धा हसत नाही थोडक्यात माझी कुणी दखलच घेत नाही पण जेव्हा मी देहभान विसरू गाऊ लागते तेव्हा ते सारे माझ्याकडे वळून पाहणारे माझ्या विनोदाला न हसणारे माझी दखल न घेणारे माझ्या भोवती जमतात आणि नागासारखे टोलू लागतात पण तेव्हा मी नसते त्यांची कुणाची
कल्पनाच करवत नाही. काय म्हणाला? माझी शेवटची इच्छा. उत्तर अगदी सोपं आहे.
लकेरीला खेर एकच दिशा, लकेरीला अखेर एकच दिशा, गाण्यातच जा.